सुपर हिट्स 93.5 वर एफ एम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि कोविड 19 सोबत लढत असताना प्रत्येक जण स्वत सेफ अँड सिक्युअर राहून या समाजाप्रती माझी जी कर्तव्य आहेत ती पार पाडण्याकरता मी काय करू शकतो बुवा हा विचार करतोय आणि या विचारांमधून काही प्रोडक्टिव्ह गोष्टी घडताना समोर येत आहेत. आता आपल्यासोबत सौ वंदना पाटील आहेत. खूप खूप स्वागत आहे मॉर्निंग नंबर वन मध्ये वंदनाजी.
नमस्कार. नमस्कार.
सगळ्यात आधी तर समाज कार्य या गोष्टीला तुम्ही स्वतःला वाहून घेतलेलं आहे. यापूर्वी सुद्धा बऱ्याच गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत पास्ट मध्ये. काय काय गोष्टी केल्या आहेत तुम्ही?
मी कॅन्सरग्रस्त असतील, कोणी आजारी महिला असतील, त्यांना त्यांच्यावर उपचार करायची परिस्थिती असतील, अपंग लोक असतील, अशा लोकांना मी शासनाच्या विविध योजना त्यांच्या मार्फत पोहोचवते. त्याच्यानंतर कोणी आर्थिक डोनेशन देणारे असतील अशांची मदत देखील मी त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं कार्य आतापर्यंत केलेलं
आहे. वा वा.
नाशिक हे बोलणं असंच सुरू राहणार आहे, कुठेही जायचं नाहीये. मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. बजाते राहू.